बरं गोड म्युझिक. अरे वा, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि आज जागतिक जल दिनाचं निमित्त आहे आणि पाण्याबद्दल, पाण्याच्या बचतीबद्दल बोलणं सुरू आहे. डेफिनेटली शो संपायची ही वेळ झालेली आहे, बट यु नो आत्ताचा जो आर होता आपला 10 ते 11 जो तास होता, एक अशा माणसाशी आपलं बोलणं झालं, कैलास खिल्लार, जो स्वतः गाडी काम करतो, जो स्वतः गाडी चालवण्याचं काम करतो. आणि हे काम करत असताना लोकांमध्ये अवेअरनेस वाढावा, लोकांनी पाणी वाचवावं यासाठी प्रयत्न करतो, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि तिकडे स्टिकर लावून येतो. खऱ्या अर्थानं मोठं काम आहे. हा कॉल झाला, या माणसाशी बोलणं झालं, त्यानंतर आणखीन 2-3 लोकांसोबत बोलता आलं मला. एक बिझनेसमॅन होते, आपल्या ढोकळ्याचा व्यापार करतात ते, छोटासा गाडा आहे त्यांचा ढोकळ्याचा. पण हा ढोका विकत असताना गेला महिनापासून त्यांनी पण एक फार सुंदर उपक्रम हाती घेतला, लोकांना पाणी वाचवण्यासाठी ते प्रेरित करतात, काही छान छान स्टिकर्स ते त्यांना देत असतात. यासोबतच एक पर्सनॅलिटी ज्यांनी स्वतःपासून सुरुवात केली, स्वतःच्या वॉटर प्युरिफायरमध्ये वेस्ट होणारं पाणी ते इतर कामांसाठी वापरायला लागले आणि त्यांनी संपूर्ण सोसायटीतल्या लोकांना इन्स्पायर केलं. ह्या सगळ्या लोकांची जी कहाणी आहे ती उद्याच्याला मॉर्निंग नंबर 1 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यांनी काय काय सांगितलं हे उद्याच्याला तुम्हाला मी ऐकवणार आहे. आणि उद्याच्याला रेड एफ एम 93.5 आपल्या शोमध्ये मॉर्निंग नंबर 1 मध्ये आपण सुद्धा पाणी बचतीसाठी ॲक्टिव्हली काहीतरी करायला आता सज्ज सिद्ध होणार आहोत. जस्ट स्टे ट्यून, कुठेही जाऊ नका. थोडा वेळ, 3 तास नो त्रास सुरू होतोय. शो कसा वाटला माझा? rjrudra935@gmail.com ईमेल आय डी आहे, नक्की कळवायचं आहे. आणि सोबतच जर तुमच्या पाहण्यात अशी काही लोक असतील जी खऱ्या अर्थानं पाणी बचतीसाठी काहीतरी प्रयत्न करतायत, तर जरा प्लीज मला मेल करून कळवा. जर तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर वगैरे असेल तर नथिंग लाईक इट, अगर नाही होगा फिर भी हम उन्हें ढूंढ निकालेंगे और उन्हें सम्मानित जरूर करेंगे. कारण इतकं सुंदर कार्य करणाऱ्याला सलाम करणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. मजा आते रहा.